प्रकरण 14. मतदारांशी ठेवलेला नित्यसंपर्क आणि लोकांची केलेली कामं या शिदोरीवर जी काही मोजकी माणसं निवडून आली त्यामध्ये ठाण्याचे खासदार रामभाऊ म्हाळगे होते. 1980 लोकसभा निवडणूक निकालावर टीका टिप्पणी करताना जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी या आशयाचा एकमुखी अभिप्राय व्यक्त केला होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीही अफाट जनसंपर्काच्या आधारावर विजयी झालेला आदर्श स्वयंसेवक म्हणून रामभाऊंचा गौरव केला होता. खुद्द रामभाऊंनी ठाण्यातल्या तिघा सहकाऱ्यांना लिहिलेलं एक पत्र खूपच बोलकं आहे. 1980 निवडणुकीवर त्यामुळे खूप चांगला प्रकाश पडतो. दिनांक 24 जानेवारीला दिल्लीहून पाठवलेलं ते पत्र असं आहे. सखाराम बापू, सुधीरजी आणि श्रीकांतजी, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. ठाण्याचा दिनांक 15 जानेवारी 1980 वृत्तपत्रकारांसमवेतचा भोजनाचा कार्यक्रम खूपच छान झाला. दिनांक 16 जानेवारीला सकाळी ठाण्याहून निघून मी ठरल्याप्रमाणे रात्रीच्या गाडीनं निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचलो आणि संध्याकाळी दिल्लीकडे झेलम एक्सप्रेसने प्रवासाला सुरुवात केली. गाडीत सुमारे 10-11 तास स्वस्थपणे झोपलो. नगरला झोपलो आणि भोपाळला जागा झालो. दिनांक 18 जानेवारी 1980 संध्याकाळी दिल्लीला पोहोचलो. तो स्टेशनवरच कदम वगैरे मंडळींनी थाटात स्वागत केलं. घरी पोचल्यानंतर पुण्याच्याच ओवाळणं, हार, पेढे वगैरेचा पुन्हा अनुभव आला. 2-3 दिवस तेच चालू होतं. अनेकांच्या मूक सद्भावना किती सहानुभूतीने ओथंबलेल्या असतात याचा ठाणे पुणेचा अनुभव इथेही घेतला. दिनांक 21 जानेवारी 1980 शपथविधी सोहळा पार पडला. जुन्या लोकसभेचं चित्र पूर्णपणे बदललेलं. व्यक्ती बदलल्या, त्यांचे बसण्याचे बाक बदलले, नवीन अनेक चेहरे चमकले, जुने अनेक चेहरे लुप्त झाले. अशा नवीन वातावरणात सर्वजण जमलो होतो. विरोधी पक्षीयांच्या बाकावर बसण्याचा अनुभव तेवढा जुनाच होता. प्राथमिक बाबींनंतर लोकसभेतल्या कामकाजाला रीतसर प्रारंभ झाला आहे. मागच्या लोकसभेप्रमाणे प्राथमिक माहिती घ्यायला आता दिवस जाणार नाहीत. मीही लगेच सुरुवात केली. मात्र पत्र आणि पाहुणे यांच्यामुळे वेळेची टंचाई आत्तापासूनच सुरू झाली आहे. नवीन मोठं घर मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, पण इथे अर्ज करणं वगैरे सारख्या सरळ मार्गांनी बाबी जमत नाहीत. माझ्या प्रकृतीच्या लोकांना अन्य मार्ग माहीत नाहीत आणि असले तरी ते चोखाळण्याची आवड नाही आणि जमतही नाही. पाहूया काय होतंय. गेले 4 महिने प्रकृतीवर फार ताण पडला. 1962 आणि त्यानंतरच्या 1971-72 निवडणुकीप्रमाणे तेवढ्याच उत्साहानं 1980 निवडणुकीत मी उतरलो. पण 17-18 वर्षांनी वय वाढलेलं असल्यानं शरीर कुरकुर करत होतं. थांबणं तर शक्यच नव्हतं. मधला 2 दिवसाचा काळ कसा गेला याची तुम्हा मंडळींना कल्पना आहे. शरीरानं कशी तरी साथ दिली. सहकाऱ्यांची साथ विलक्षण जबरदस्त असल्यामुळेच निभावून जाता आलं. माझ्या अगदी जवळ असणाऱ्यांना फारच त्रास झाला, त्यापैकी तुम्ही तिघं. लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणं, कल्पकतेनं परिश्रमपूर्वक अविश्रांत झटणं, जिथे कमी तिथे आम्ही, या बाण्यानं तुम्ही मंडळी 4 महिने माझ्याबरोबर राहिलात. याबद्दल कुठल्या शब्दाने मी तुमचा गौरव करू. ते लिहिण्यात कृत्रिमताच दिसेल म्हणून लिहित नाही. माझ्या भावना तुम्ही जाणू शकाल. योजकतेनं आपण निवडणूक मोहीम चालवली म्हणून केवळ आपण बचावलो, नाहीतर अखिल भारतीय अदृश्य इंदिरा लाटेत आपलाही 1000 मतांनी पराभव झाला असता. अनेक जण 1-1 लाख मतांनी पडले. खरं म्हणजे आपण 10,000 मतांनी नव्हे तर 1,10,000 मतांनी निवडून आलो. ठाण्यानं महाराष्ट्राची मान उंच ठेवली असा दिल्लीकर महाराष्ट्रीयांचा अभिप्राय आपल्याला मुद्दाम कळवतो आहे. निवडणूकपूर्व प्रसिद्धीमुळे विशेषतः महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्र दिल्लीकर महाराष्ट्रीय वाचकांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरच्या मतदारांच्या भेटी या कल्पनेबद्दल वाहवा केली. असो, असं पुष्कळ लिहिता येईल. पुणे सकाळचे संपादक श्री ग. मुणगेकर हे त्यांच्या दिल्लीतल्या अलीकडील मुक्कामात घरी भेटायला मुद्दाम पूर्वसूचना देऊन आले होते. प्रभावी विरोधी पक्षास मदत करण्याचं आणि लोकशाहीचं रक्षण विधिमंडळं, न्यायालयं, वृत्तपत्र आणि कारभारी यंत्रणा यांच्याद्वारे परिणामकारकपणे करण्याचं सकाळनी ठरवलेलं आहे. आपण त्यासाठी मदत केलीच पाहिजे अशी आग्रहपूर्वक सूचना त्यांनी केली आहे. तुम्हा मंडळींची आठवण स्वाभाविकपणेच मनात झाली. माझ्या मर्यादा सांगून मी त्यांना होकार दिलेला आहे. तपशील प्रत्यक्ष भेटीत बोलता येईल. असो, निवडणूक मोहिमेत गणेशपंत करमरकर यांच्याकडे माझ्या वास्तव्याचा आपण केलेला विचार किती योग्य होता याचं प्रत्यंतर क्षणोक्षणी येत असे. त्यांचं उत्तराई होणं मला फार कठीण आहे. कोणाकडून काही व्यक्तिगत काम करवून घेणं हे मला मनापासून मानवत नाही, पण शेवटी शेवटी मीही निसंकोचपणे त्यांना काही गोष्टी सांगायला लागलो. तुम्ही मंडळींनीही औषधं, वाहन व्यवस्था आणि अन्य कितीतरी गोष्टी मला पत्ता लागू न देता केल्या आणि करवल्यातही. असो, सोबतचं पत्र गणेश करमरकर यांच्याकडे पोचतं करावं. दिनांक 7 फेब्रुवारी 1980 पूर्वी निवडणूक खर्चाचं पत्रक निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावं लागेल. ते तयार करून माझ्या सह्यांसाठी दिनांक 1 फेब्रुवारी 1980 पर्यंत इकडे पाठवावं. 7 फेब्रुवारीपूर्वी मी तिकडे पोचणार असेन तर येताना बरोबर घेऊन येईन, नसल्यास सह्या करून सत्वर पाठवीन. त्याकडे आपण निकडीनी लक्ष पुरवावं. भगवानराव पटवर्धन यांनी बहुतेक ते तयारच ठेवलेलं असणार. बाकी सर्व भेटी आणती. आपण सर्वांनी प्रकृतीस जपून असावं. कळावे. आपला रामभाऊ. 1977 सत्तारूढ पक्षाचा खासदार तर 1980 विरोधी पक्षाचा खासदार हा फरक झाला, पण रामभाऊंच्या कामात बदल झाला नाही. लोकसंपर्क आणि जनतेची कामं यातला झपाटा, वेग, उरक वाढत्या गतीनं चालू. उलट महाराष्ट्रातून विरोधी पक्षाचे निवडून गेलेले एकमेव खासदार म्हणून संपूर्ण प्रांताची प्रातिनिधिक जबाबदारी आपल्यावर आहे असं मानून ठाणे, दिल्ली याबरोबरच पुणे, नागपूर, औरंगाबाद इथेही संसदीय कामकाज कार्यालयं त्यांनी उघडली आणि त्याद्वारे अडचणींची दाद लावण्याचं, अन्याय वेशीवर टांगण्याचं, तक्रारी सोडवण्याचं, न्याय मिळवून देण्याचं, दरवाजा ठोठवण्याचं आणि सुस्त शासकीय यंत्रणा हलवण्याचे प्रयत्न अथकपणे रामभाऊ करत राहिले. पाशवी बहुमतामुळे चौखूर उधळलेल्या सरकारी वारूला आपल्या विधायक विरोधाद्वारे वेसण घालण्याचं कार्य रामभाऊंसारखेच खासदार यशस्वीरित्या करू शकतात हे निःसंशय खरं. रामभाऊ म्हाळगी यांचं काम प्रभावी आणि परिणामकारक होई याचं कारण ते स्वतःच होते. त्यांनी कामाची जी पद्धत बसवली त्याकडेच त्यांचं श्रेय जातं. ठाणे, दिल्ली, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या 6 ठिकाणी त्यांनी जी संसदीय कामकाज कार्यालयं उघडली ती लोकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे नुसती गजबजून गेली इतकंच नव्हे तर लोकांसाठी आपली मनोगतं विश्वासानं बोलून दाखवण्यासाठीची ती केंद्र बनली. त्यामुळेच कामाचा निपटारा होऊ शकला. त्या विश्वास केंद्रांद्वारे अनेक विषयांची बारीकसारीक माहिती रामभाऊंपर्यंत येईल. संसदीय आयोधांचा कुशलतेनं उपयोग करून घेऊन मग त्या तक्रारींचे पडसाद संसदेच्या व्यासपीठावर उमटत असत. कामं दृष्टीपथात येण्यात, ती मार्गी लागण्यात, ती यशस्वी होण्यात आणि त्यांची चढती कमान दिसण्यात हा जनसंपर्क केंद्रांचा मोठा वाटा होता. या केंद्रांमुळे अडचणी सोडवणं, अन्याय वेशीवर टांगणं, तक्रार निवारण करणं, शासकीय यंत्रणा हलवणं या गोष्टी सुकर व्हायला लागल्या. त्यामुळे कामांनी संख्यात्मक आणि गुणात्मक उंचीही गाठली. रेल्वे, पोस्ट आणि टेलिग्राफ, टेलिफोन, आयुर्विमा, आकाशवाणी, दूरदर्शन, गॅस, जल, वायुप्रदूषण, मच्छीमारी, औद्योगिक शांतता, कला आणि क्रीडा, कायदा आणि सुव्यवस्था, पेन्शन, वैद्यकीय अभ्यासक्रम, सिमेंट टंचाई, राष्ट्रीय महामार्ग, झोपडपट्टी सुधारणा, वाढती गुन्हेगारी, भडकते भाव, बरखास्त महापालिका, प्रेस सेन्सॉरशिप, कुष्ठरोग कायदा, स्कूटर टंचाई, नाटक चित्रपट असे कितीतरी लहान मोठे विषय हाताळण्यासाठी आणि त्या अनुषंगानं उत्पन्न होणाऱ्या बारीकसारीक प्रश्नांची उकल करण्यासाठी नाना वाटा कशा चोखाळता येतात याचा मूर्तिमंत आदर्शच खासदारांनी दाखवून दिला. 12 महिने आणि 24 तास लोकप्रतिनिधित्व जगण्याचा रामभाऊंचा छंद होता आणि त्या छंदातून प्रश्नांची शेवटपर्यंत तड लावणं आणि प्रकरणं यशस्वी करणं हे चिकाटीनी साध्य करता येतं हा त्यांना साक्षात अनुभव आला. रामभाऊ म्हाळगींच्या कामाचा झपाटा आणि त्याला मिळत असलेलं यश इतकं चौफेर होतं की हे घडतं तरी कसं, याची गुरुकिल्ली तरी काय हे जाणून घेण्यासाठी एका खात्याचा अधिकारी म्हाळगींच्या दिल्ली ऑफिसला भेट देऊन गेला होता. याचं सगळं श्रेय रामभाऊंनी बसवलेल्या कामाच्या पद्धतीला जातं हे निर्विवाद. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्याबाबत रेल्वे खात्याला निर्णय घ्यावा म्हणून रामभाऊंनी 1 फेब्रुवारी 1980 रोजी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या वतीनं त्यांच्या अडचणी मांडणारा एक विनंती अर्ज 7व्या लोकसभेपुढे ठेवला होता. या अर्जासाठी RL भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यांच्या पिटिशन समितीनं रेल्वे खातं आणि उपनगरी प्रवासी संघटना यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. 18 सप्टेंबरला लोकसभेपुढे अहवाल ठेवण्यात आला. या अहवालात विनंती अर्जातल्या 13 मागण्यांमधल्या 9 मागण्या समितीनं मान्य केल्या होत्या. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची तरतूदही पिटिशन समितीनं सुचवली. या मागण्यांमध्ये मध्य रेल्वेनं 3 टप्प्यांमध्ये 3 मिनिटांना 1 गाडी आणि पश्चिम रेल्वेनं 2 टप्प्यांमध्ये 3 मिनिटाला 1 गाडी सोडण्याबाबत महत्वाची मागणी होती. ती रेल्वे बोर्डानं तातडीनं विचारात घेऊन अंमलात आणण्याचा निश्चय केला आहे असं बोर्डानंच शिफारस समितीला कळवलं होतं. या सर्व प्रकारात रामभाऊंचा सिंहाचा वाटा होता. दादर रेल्वे स्टेशनवर उपनगरी गाड्यांचं टर्मिनल करता येणं शक्य आहे का असा मूलभूत प्रश्न लोकसभेमध्ये रामभाऊंनी विचारला होता. तत्कालीन रेल्वे उपमंत्री मल्लिकार्जुन यांनी सांगितलं की 6.5 कोटी रुपये खर्चून तांत्रिक आर्थिक पाहणी करण्यात आली आहे. साधनांची उपलब्धता झाली की या प्रकल्पाचाही विचार केला जाईल. स्कूटरवर बसणाऱ्यांसाठी हेल्मेट वापरण्याची सक्ती करणारा कायदा लोकसभेमध्ये संमत झाला. पण मोटार वाहन कायद्यावरील नियम जेव्हा लोकसभेसमोर ठेवण्यात आले त्यावेळी मिळवलेल्या अधिकृत माहितीच्या आधारावर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पुढे ढकलावी अशी रामभाऊंनी जोरदार मागणी केली पण ती फेटाळली गेली. तरीही स्कूटर चालकांच्या मागे बसणाऱ्या शीख महिला आणि अन्य महिला हा सरकारनं केलेला भेद कसा घटनाविसंगत आहे हे अभ्यासू वृत्तीने पटवून देण्यामध्ये रामभाऊ यशस्वी झाले. रामभाऊंचा युक्तिवाद सरकारला अखेर मान्य करावा लागला. परिणामी महिलांवरचं हेल्मेटचं संकट टळलं. जनतेचे किमान 25 कोटी रुपये वाचवण्यात रामभाऊंचा हातभार लागला. या कामगिरीचं अनेक वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी देऊन रामभाऊंचं कौतुक केलं. एका वृत्तपत्रांनी तर त्यांना हेल्मेटवाले म्हाळगी म्हणूनच संबोधित केलं. स्वयंपाकाचा गॅस हा गृहिणींच्या दृष्टीनं जिव्हाळ्याचा विषय. गॅस सिलेंडरचा तुटवडा, टंचाई, तो उशिराने मिळणं, तो कमी भरला जाणं अशा असंख्य तक्रारींनी त्यांची डोकेदुखी वाढलेली. या विषयालाही रामभाऊंनी लोकसभेच्या व्यासपीठावर वाचा फोडली. प्रश्नोत्तरांच्या तासाचा उपयोग करून ठाणे जिल्ह्यात गॅससाठी प्रतीक्षा यादीवर 87,205 अर्जदार आहेत ही माहिती त्यांनी मिळवली. 1981 या वर्षात त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासनही त्याबाबत त्यांनी संबंधित मंत्र्यांकडून मिळवलं. याबरोबरीनं रामभाऊंनी राष्ट्रपतींचं वेतन महिना 4,000 तर राज्यपालांचं वेतन 3,000 आणावं असं विधेयक प्रस्तुत केलं. खासदारांच्या वेतनवाढीला प्रकट विरोध करण्याचं धैर्य दाखवलं. पक्षांतराला आळा घालण्यासंबंधी बिनसरकारी विधेयक प्रस्तुत केलं. राष्ट्रपतींच्या भाषणावर आभार मानणाऱ्या ठरावावर एकट्यानं 38 सूचना मांडल्या. न्हावाशेवा बंदराच्या रेंगाळत राहिलेल्या कामाला गती द्यावी, त्यादृष्टीनं त्वरित पावलं उचलावीत अशी मागणी रामभाऊंनी केली. भारतीय अन्न महामंडळानं महाराष्ट्राला लांबच्या गोदामातून आणाव्या लागणाऱ्या धान्याचा वाहतूक खर्च द्यावा अशी ठोस मागणीही त्यांनी केली होती. काम करण्याचा हक्क आणि 18 वर्ष पूर्ण होताच मताधिकार, तरुण पिढीचे हे 2 जिव्हाळ्याचे विषय. रामभाऊंनी या दोनही विषयांवर अभ्यासपूर्ण आणि बिनतोड विचार मांडले. घटनेतील मार्गदर्शक तत्वांची वेळी अवेळी विशेषत नागरी हक्काच्या संदर्भात भलावण करणाऱ्यांनी हे मार्गदर्शक तत्व अंमलात आणावं अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली. जगातल्या अनेक राष्ट्रांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. इतकंच नव्हे, याच देशातल्या अनेक पुरोगामी राज्यांनी रोजगार हमी दिली असताना केंद्रानंही मागेल त्याला काम या तत्वाला नागरी हक्क मानलं पाहिजे. तसंच यापूर्वी गेल्या लोकसभेत या तत्वाची मागणी करणाऱ्यांनी आता स्वस्थ बसू नये असं आवाहन सत्तारूढ पक्षीय खासदारांनाही त्यांनी केलं. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशानं 30 वर्ष लोकशाहीच्या मार्गावर वाटचाल केल्यानंतर 18 वर्षांवरच्या नागरिकांना मताधिकार दिला पाहिजे अशी मागणी करताना ते म्हणाले, अशा बाबतीत आपण इतर देशांच्या पुढे असायला हवं. आता 30 देशांनी हा तरुणांचा हक्क मान्य केल्यावर तरी आपण ही पुरोगामी सूचना अंमलात आणायला हवी. खासदार प्रमिला दंडवते यांनी मांडलेल्या हुंडा प्रतिबंधक विधेयकावरील रामभाऊंचं भाषण असंच गाजलं. शालेय जीवनापासून हुंडा विरोधी संस्कार विद्यार्थ्यांवर झाले पाहिजेत. हुंडा जिथे दिला घेतला जाईल अशा लग्न समारंभांवर बहिष्कार टाकला पाहिजे इत्यादी ठोस उपाय सुचवून केवळ मतांवर लक्ष ठेवून समाज सुधारणा राबवण्यामध्ये कसूर करणाऱ्यांना 4 परखड शब्दही त्यांनी आपल्या भाषणामध्ये सुनावले. लोकसभा अधिवेशन संपलं की तिथे स्वतः काय केलं, तसंच अधिवेशन कसं झालं यासंबंधी मतदारांना माहिती देणं हे रामभाऊ आपलं कर्तव्य मानत असत. त्यांचे हे उपक्रम अपेक्षेबाहेर यशस्वी होत असा अनुभव येईल. केवळ आपण बोलावं आणि लोकांनी ऐकावं असं न होता लोकप्रतिनिधीनं लोकांचंही ऐकलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे भाषणाऐवजी संभाषण हा त्यांचा प्रयोग सर्वत्र सफल होताना दिसे. प्रश्नोत्तर रंगत आणि त्यामधून भरपूर माहिती, नवीन ज्ञान, ठोस विचारही प्राप्त होत. याचबरोबर एक नवीन उपक्रमही रामभाऊंनी सुरू केला. पुढील अधिवेशनामध्ये जी विधेयकं प्रस्ताव यायचे आहेत त्याबद्दल मतदारांची मतं विचारणं, आजमावून पाहणं त्यांनी सुरू केलं. रामभाऊ मतदारांना म्हणत, आय वॉन्ट टू प्रोजेक्ट यू देअर इन लोकसभा. कायद्याच्या प्रक्रियेत लोकांचाही सहभाग वाढावा या उद्देशानं सुरू केलेल्या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद लाभत होता. पुणे ते दौंड असा प्रवास करणारे सुमारे 1500 पासधारक होते. या पासधारकांना दौंड पुणे दौंड असा प्रवास करायला सोयीच्या गाड्या नव्हत्या. याबाबत मध्य रेल्वे अधिकाऱ्यांकडे पत्रांद्वारे, वर्तमानपत्राद्वारे रामभाऊंनी अनेक तक्रारी मांडल्या. दौंडमार्गे जाणाऱ्या बऱ्याच रेल्वेगाड्या दूर अंतराच्या गाड्या असतात. अशा गाड्यांपैकी अनेक गाड्यांमधून पासधारकांना प्रवास करायला मनाई होती. ही मनाई उठवावी आणि दौंड पुणे सकाळी 5:30 वाजता जादा शटल सोडावी याबाबत दौंड रेल्वे प्रवासी संघटनेसोबत आंदोलन उभारण्याचा मनोदय रामभाऊंनी व्यक्त केला होता. यातला पहिला कार्यक्रम म्हणून संघटनेचे सभासद रामभाऊंच्या नेतृत्वाखाली 6 ऑक्टोबर 1981 रोजी दादर मद्रास एक्सप्रेसनं सामुदायिक प्रवास करणार होते. रामभाऊंच्या या सर्व प्रयत्नांचं फलित म्हणूनच दादर मद्रास एक्सप्रेसनं पुणे ते दौंड असा प्रवास पासधारकांना करता येऊ शकेल असं रामभाऊंना लेखी कळवलं. आदर्श लोकप्रतिनिधी हा फक्त सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक प्रश्नांमध्ये गुंतून पडलेला नसतो. त्याची सामाजिक या शब्दाची व्याप्ती प्रचंड असते. साहित्य, वाङ्मय, कोश यांच्या विश्वासल्या घडामोडींशीही त्यांचा संबंध असतो. त्यातल्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष पुरवायचं असतं हेही रामभाऊंनी सिद्ध केलं. पुण्याच्या व्हीनस प्रकाशनानं मराठी शब्दकोश प्रसिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडे अनुदान मागितलं होतं. अनुदान समितीपुढे हा अर्ज येण्यासाठीही रामभाऊंनी समाज कल्याण मंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापुढे काही प्रश्न ठेवून त्या अनुदान विषयाचा पाठपुरावा केला होता. बटाट्याची चाळ, वरात, नटसम्राट, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र आदी विख्यात कलाकृतींचं ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण करण्याच्या प्रश्नाबाबतही रामभाऊंनी लक्ष घातल्यामुळे हा सांस्कृतिक अमोल ठेवा जतन होऊ शकला. मराठी चित्रपटातल्या दृश्यांचा अधिकाधिक समावेश दिल्ली दूरदर्शनवरच्या प्रादेशिक चित्रपट कार्यक्रमात करावा या त्यांच्या सूचनेची दखलही त्या केंद्रानं घेतली. हृदयरोगासारख्या गंभीर आजारासंबंधी दूरदर्शनवर माहितीपूर्ण कार्यक्रम सादर करून लोकांचं त्याबाबत शिक्षण करावं हीही सूचना त्यांनी दूरदर्शनला केली. महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना या अल्पबचत खात्याच्या यंत्रणेत काम करणाऱ्या 1000 स्त्रियांना त्यांची कमिशन्स मिळायला लागली. याबाबत अतिशय दिरंगाई होत होती. रामभाऊंनी हा प्रश्न उपस्थित केला, त्याचा पाठपुरावा केला, त्यामुळे शासकीय चक्र फिरली आणि हे काम झालं. लोकांना अल्पबचतीची सवय लावून राष्ट्रकार्याला हातभार लावणाऱ्या आणि स्वतःच्या संसाराला थोडीफार मदत करणाऱ्या अनेक स्त्रियांनी त्याबाबत रामभाऊंना पत्र पाठवून मनोमन धन्यवाद दिले. महाराष्ट्र सरकारला दुष्काळ निवारण कार्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यात रामभाऊंचे प्रयत्न कारणीभूत ठरले. महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात दुष्काळ होता. दुष्काळ पीडित नागरिकांची संख्या प्रचंड होती. दुष्काळामध्ये 48,58,000 हेक्टरवरच्या पिकांची हानी झाली होती. या सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या समस्येकडे रामभाऊंनी तातडीनं लक्ष वेधलं. या विषयावर संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी अनेक उपाय सुचवले होते. परिणामतः मदतीचं काम सुकर झालं. टेलिफोन्सच्या पब्लिक कॉल ऑफिसेसची संख्या वाढवावी ही मागणी रामभाऊंनी नेटानं लावून धरली. औद्योगिकदृष्ट्या गजबजलेल्या ठाणे जिल्ह्याच्या परिसरात टेलिफोन ही चैनीची बाब नसून ती सोय आहे हे पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. ठाणे, भाईंदर, कल्याण, अंबरनाथ इत्यादी ठिकाणी त्यामुळे नवीन पब्लिक कॉल ऑफिसेस सुरू झाली आणि काही अपंगांनाही रोजगार उपलब्ध झाला. ठाणे टेलिफोन बॉम्बे टेलिफोन्सपासून अलग होईल की काय ही भीती टेलिफोन ग्राहकांच्या मनात घर करून होती. त्याबाबत आवाज उठवून रामभाऊंनी तसं काहीही होणार नाही असं स्पष्ट आश्वासन मिळवलं. अंबरनाथ, कांसई सेक्शन तसंच डोंबिवली, रामनगर ही दोन नवी पोस्ट ऑफिसेस सुरू झाल्यानं त्या परिसरातल्या हजारो लोकांची सोय झाली. ठाणे, अंबरनाथ, डोंबिवली आणि उल्हासनगर आदी ठिकाणची रात्रीची डाकघरं ही तर रामभाऊंकडून ठाणे जिल्ह्याला मिळालेली खास देणगी. लोकांच्या दृष्टीनं ही सोय अतिशय उपयुक्त ठरली. पण त्यामुळे पुरेसा कर्मचारी वर्ग तसंच महिला कर्मचाऱ्यांसाठी रात्रीची गैरसोयीची वेळ हे काही प्रश्न निर्माण झाले. त्यातही रामभाऊंनी लक्ष घातलं. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथल्या खोलेश्वर महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानाचा शेवटचा हप्ता कित्येक दिवस मिळत नव्हता. रामभाऊंनी त्यामध्ये लक्ष घातलं. त्यानंतर 23,500 रुपयांची रक्कम महाविद्यालयाला मिळवून दिली. 1971 इस्रायलमध्ये गेलेले पी ए मेंद्रेकर आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा काही कारणासाठी आपल्या मातृभूमीमध्ये भारतात कायमचे येऊ इच्छित होते, परंतु त्यांना परवानगी मिळत नव्हती. रामभाऊंनी त्यामध्ये लक्ष घातलं. 3 वर्ष पत्रव्यवहार करून त्याचा चिकाटीने पाठपुरावा केला आणि अखेर त्याची यशस्वी सांगता केली. नागपूर इथल्या महालेखा परीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या SC सेन यांनी 1960 संपात भाग घेतल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याविरुद्ध त्यांनी न्यायालयात दावे लावून पगार, भत्ते इत्यादी रकमेची मागणी केली होती. 20 वर्षांचं हे जुनं प्रकरण रामभाऊंनी लक्ष घातल्यामुळेच मार्गी लागलं. परिणामतः त्यांना न्यायालयानं देणे ठरवलेली सुमारे 80,000 रक्कम त्या कार्यालयाकडून मिळाली. सातारा जिल्ह्यातल्या माण या दुष्काळी तालुक्यातील दहिवडी नळपाणी पुरवठा योजनाही रामभाऊंच्या प्रयत्नामुळे मार्गी लागली. 8,49,000 ही योजना मंजूर झाल्याचं ऐकताच त्या ग्रामीण भागातल्या जनतेला अत्यंत आनंद झाला. खातिवली, कसारा, मुरबाड या पाणी पुरवठा योजनाही मंजूर होण्यामध्ये रामभाऊंचेच श्रम कारणीभूत ठरले. कन्याकुमारी इथल्या विवेकानंद स्मारकाला रोज 3,000 ते 10,000 प्रवासी भेट देतात. या भागातल्या स्थानिक मच्छीमारांच्या अतिक्रमणाला पायबंद घालण्याचे सर्व उपाय तातडीनं योजले जावेत, तसंच फेरीबोटींची योग्य ती व्यवस्था ठेवणं शक्य नसल्यामुळे कन्याकुमारी इथलं विवेकानंद स्मारक 1980 बंद करण्याचं जे धोरण सरकारने अवलंबायचं ठरवलं आहे त्याच्यावर आवश्यक ते सर्व उपाय तातडीनं योजावेत आणि स्मारक बंद करू नये अशी विनंती लोकसभेमध्ये रामभाऊ म्हाळगी यांनी केली. 1975 ते 1980 म्हणजे तब्बल 5 वर्ष ठाणे नगरपालिकेची 90,000 रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडे अडकून पडली होती. नगरपालिकेच्या अग्निशमन सेवा विभागासाठी ब्रीदिंग ॲपरेटस सेटच्या खरेदीकरता हे पैसे पालिकेनं 1975 डिमांड ड्राफ्टनं केंद्राकडे पाठवले होते आणि ते भरले होते. काही कारणामुळे ही योजना सरकारकडून रद्द झाली. योजना रद्द झाल्यानंतर पैसे परत मिळावेत म्हणून ठाणे पालिकेनं पत्रव्यवहार करून अनेकदा मागणी केली होती. त्याबद्दलचे संबंधित फॉर्म्सही भरून पाठवले होते, पण त्याची कुणीच दखल घेतली नव्हती. पैसेही नाहीत आणि पत्रांची साधी पोस्टसुद्धा नाही. मामला तसा लाखाच्या घरातला होता. केंद्राकडून काहीच हालचाल नव्हती. रामभाऊंनी संबंधित खात्याकडे सातत्यानं पत्रव्यवहार करून त्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याला चांगलीच जाग आणली. त्या प्रश्नाचा निस्पृहपणे पाठपुरावा केला आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. 90,000 रक्कम अन्न आणि नागरी खात्यानं ठाणे महापालिकेकडे पाठवल्याचं पत्र म्हाळगींना संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवलं आणि मगच रामभाऊंनी या प्रकरणाचा पिच्छा सोडला. डोंबिवली इथं रेल्वे टर्मिनस उभारण्यासाठी रेल्वे खात्यानं 1980 नकार दिला. डोंबिवली लोकलची कल्पनाही नाकारण्यात आली तेव्हा रामभाऊंनी डोंबिवलीकरांना आणि विविध संघटनांना शांततेनं पण चिकाटीनं आणि संघटित राहून सामुदायिक आंदोलन उभारायला सुचवलं. वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आणखी एका महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. डोंबिवलीचे बहुसंख्य नागरिक व्यवसायानिमित्त मुंबईला जातात. त्यांच्या सोयीसाठी डोंबिवलीला रात्रीचं डाकघर सुरू करण्याची योजना आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. जी गोष्ट डोंबिवलीच्या नागरिकांची होती तीच कल्याणवासियांचीही होती. हजारोंच्या संख्येनं इथले नागरिक नोकरी व्यवसायासाठी उद्योगधंद्यासाठी मुंबई आणि इतरत्र जात असत. त्यामुळे पोस्टाच्या कामांची कुचंबणा होई ही त्यांची कुचंबणा दूर व्हावी म्हणून रामभाऊंनी सातत्यानं प्रयत्न केले आणि त्याचं फळ म्हणूनच अशी रात्रीची टपाल कचेरी 31 ऑक्टोबर 1980 रोजी कल्याण इथं सुरू झाली. परदेशातील शासकीय कार्यालयात होणाऱ्या हिंदी भाषेच्या वापराबाबत अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे एक सदस्य या नात्यानं रामभाऊ 1980 परदेशीही जाऊन आले. हा परदेश दौरा अवघा 25 दिवसांचा. त्या कालावधीत इटली, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, केनिया, सेल्सियस आणि मॉरिशस या 8 देशात जाण्याची संधी त्यांना मिळाली. अभ्यासुवृत्ती, जागरूकता, सूक्ष्म निरीक्षण, व्यापक दृष्टिकोन आणि कमालीचा पद्धतशीरपणा या उपजत गुणांच्या आधारावर तिथे मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. आयुष्यात प्रथमच वयाच्या 60व्या वर्षी मिळालेल्या परदेश प्रवासाच्या योगाचा आणि उपलब्ध झालेल्या अनुभवांचा उपयोग हिंदुस्थानातली आपली नियुक्त कामगिरी अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे करण्यासाठी व्हावा अशी मनीषा रामभाऊंनी व्यक्त केली. अमेरिकनांना वृद्ध आईवडील हा एक बोजा वाटतो. आर्थिकदृष्ट्याच नव्हे बाकीच्या बाबतीतही वृद्धाश्रमासारख्या संस्था हा तिकडचा नित्याचा प्रकार आहे. आईवडिलांना बायका मुलांसह आठवड्यानं भेटून येणं आणि कार्ड टाकून खुशाली कळवणं एवढंच तुटकपणाचं कर्तव्य मुलगा बजावतो. पण त्यामुळे वृद्ध माणसांची मानसिक कुचंबणा विलक्षण होत असली पाहिजे. एकटेपणा हा भयानक आजार आहे याचा अनुभव इथले वृद्ध घेत असतात. आईवडिलांना दूर ठेवणारे हे लोक गुबगुबीत कुत्री पाळून त्यांचा त्रास आणि त्यांच्यावर होणारा खर्च सोसायला मात्र तयार असतात. धाकट्या बहिणीला 2 तास सांभाळण्याचे पैसे थोरला भाऊ आईवडिलांकडून मागतो आणि त्याला ते तसे मिळतात. एकत्र कुटुंबाची कल्पना पार नष्ट झाली आहे. कौटुंबिक आपुलकी आणि जिव्हाळा नष्ट झाला आहे ही गोष्ट रामभाऊंच्या निरीक्षणातून सुटली नाही. न्यूयॉर्क हे 70-80 लाख वस्तीचं शहर. त्यात 70-80 हजार भारतीय असतील. विद्यार्थी, व्यावसायिक, विवाहित आणि कुटुंबीय या क्रमानं आलेल्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आता या भारतीयांच्या समोर उभा आहे. अमेरिकेची संपन्नता तर पाहिजे पण त्याबरोबरच भारतीय संस्कार मुलांवर व्हायला पाहिजेत अशा दुहेरी पेचात इथले भारतीय सापडले आहेत. स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत शिथिल वर्तन, तिथे वारंवार घेतले जाणारे घटस्फोट, गर्भश्रीमंती आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न या सर्वांचे परिणाम अमेरिका आणि कॅनडातल्या भारतीयांवर होत आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल या विवंचनेमध्ये ते आहेत हेही रामभाऊंना जाणवलं. आपल्या मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून कॅनडातले भारतीय काळजी घेतात. इतकंच नव्हे तर मुलांवर भारतीय संस्कार व्हावेत म्हणून शिक्षणासाठी त्यांना भारतातल्या नातेवाईकांकडे पाठवलं जातं. परदेशातला भारतीय दूतावास आणि परदेशी सेवेत नोकरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात मात्र भारतीय संस्कृती, भाषा, रीतिरिवाज याविषयी भयानक अनास्था आहे. त्यावर तातडीनं उपाययोजना करणं निकडीचं आहे असं रामभाऊंचं मत झालं. भारतीय इतिहास, संस्कृती यांचा चांगला अभ्यास त्या मंडळींचा असला पाहिजे. निदान तसा करवून घेतला पाहिजे. जगामध्ये भारत जवळून समजावून घेण्याची ही मंडळी म्हणजे माध्यमं आहेत याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. तिथली काही मंडळी आचारानं परदेशी आहेत, विचारानं उदासीन आहेत आणि बऱ्याच वेळा भारतासंबंधी तुच्छतेनं बोलणारी आहेत हे रामभाऊंनी पाहिलं. भारताचे पुत्र भारतमातेसंबंधी परदेशात उदासीन ही कल्पनाच सहन होण्यासारखी नाही असं त्यांनी दैनंदिनीमध्ये नोंदवून ठेवलं. या संबंधात भारतीय पर्यटन कचेरीतील हमारा भारत या भारतीय सौंदर्यस्थळांची माहिती देणाऱ्या सचित्र पुस्तिकेतील एका खटकणाऱ्या बाबीचा त्यांनी मुद्दाम उल्लेख केला. भारतातील तंत्र, मंत्र आणि चमत्कार यामुळे भारत एक जागतिक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. या पुस्तिकेतल्या खटकणाऱ्या वाक्यासंबंधी त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना समज दिली. भारतीय प्राचीन सभ्यता आणि आध्यात्मिक प्रेरणा यासारखी आकर्षणाची प्रेरक शक्ती असा उल्लेख व्हावा अशी सूचना त्यांनी केली. रामभाऊंनी ज्या स्वामी विवेकानंदांमुळे मुख्यत्वे करून अमेरिकनांना भारताची अधिक माहिती झाली त्यांच्या नावाचा पुस्तिकेतला अनुल्लेखही अधिकाऱ्यांच्या नजरेला आणून दिला. परदेशातील भारतीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात स्वत्व, स्वाभिमान आणि भारतीयत्व वाढवण्यासाठी रामभाऊंनी उपाय सुचवले. भारतातील काही संघटनांनी आपली सांस्कृतिक मंडळं परदेशात पाठवून भारतीय आणि अभारतीय यांच्याशी संपर्क वाढवला पाहिजे. भारतीय तत्वज्ञान, भारतीय जीवनमूल्य यांची ओळख विचारांनी आणि स्वतःच्या आचारानं करून देण्याची जरुरी आहे. भारतातच हे काम करायला माणसं अपुरी पडतात तर परदेशाचा विचार कशाला करता? हे विधान घातक आहे. समतोल दृष्टी आणि वर्तन यांची आवश्यकता आज आहे. एक पूर्ण झाल्यानंतर दुसरं सुरू करू हा साचेबंद विचार झाला. एकाच वेळेला सर्व आघाड्यांवर अग्रहक्क लक्षात घेऊन पण दक्षतेनं काम करण्याची आवश्यकता आहे. रोम हे जुन्या स्मृती जपून ठेवलेलं एक शहर आहे. केवढे पुतळे, कारंजी आणि केवढ्या जुन्या इमारती. या कारंजात एक रुपयाचं नाणं टाकण्याची पद्धत आहे. पापातून मुक्ती मिळते अशी एक पिढीजात समजूत आहे. कारंजाच्या आसपासचं पाणी वर्षातून 15 दिवस साफ करण्यात येतं. एका वर्षी या पाण्यामध्ये 2 लाख रुपये सापडले. रामभाऊंचाही 1 रुपया त्या पाण्यात पडला. तिथला सूर्योदय पाहून रामभाऊंना लगेच मनामध्ये संघाची प्रार्थना आठवली. भगव्या आकाशध्वजाला साक्ष ठेवून त्यांनी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना म्हटली देखील. भारतातल्या राजकारणात आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढीला लागून पक्ष बदलूंचं आणि राजकारण्यांचं त्यामुळे चांगलंच फावल्याचं आपण पाहतो. किंबहुना पक्ष बदलूंचा धुमाकूळ ही इथली मोठी समस्या झाली आहे. रामभाऊंनी संसदेमध्ये त्यासंबंधी एक विधेयकही आणलं होतं. त्यासंबंधी रामभाऊंना कॅनडामध्ये सुखद अनुभव आला. राजकीयदृष्ट्या तिथल्या खासदारानं पक्ष सोडल्याची आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याची उदाहरणं जवळजवळ नाहीतच. दे मे लिव्ह दर वाईव्ज बट नॉट पार्टीज असा विश्वास राजकीयदृष्ट्या त्यांच्याबद्दल व्यक्त करण्यात येतो. फॉर देम डिव्होर्स इज इझियर दॅन डिफेक्शन. तिथल्या खासदारांना खूप सवलती आहेत. कार्यालय, स्टेशनरी, पुस्तकं, फर्निचर, सेक्रेटरीज इत्यादी सुविधा मिळाल्यामुळे ते खूप आणि परिणामकारकपणे काम करतात असंही त्यांनी सांगितलं. भारतातले लोकप्रतिनिधी यातून काही शिकतील का हा प्रश्न यानिमित्तानं रामभाऊंच्या मनात आला. या दौऱ्यात संघाचं परदेशातलं कार्य जवळून पाहण्याची त्यांना संधी मिळाली. जागोजाग ठाई ठाई संघाचे स्वयंसेवक त्यांना भेटले. मोठ्या विश्वासानं, आस्थेनं आणि आपुलकीनं आपल्या पायावर घट्ट उभं राहून संघ विचारांचा सुगंध ते पसरवत आहेत असं त्यांना वाटलं. संघकार्याची थोरवी गावाबाहेर, जिल्ह्याबाहेर, प्रांताबाहेर आणि देशाबाहेर गेल्यानंतर अधिक प्रत्ययाला येते हा अनुभवही त्यांना आला. न्यूयॉर्कमधल्या एका खाण्याला बँकिंग क्षेत्रातली मंडळी उपस्थित होती. चर्चेच्या ओघात अनेकांनी कोण कोणत्या पक्षाचे खासदार असा प्रश्न खोदून खोदून खोलात जाऊन विचारला. रामभाऊ माळगींनी त्यांना मी भारतीय संसदेचा प्रतिनिधी असं उत्तर दिलं. तरीही अनेकांचा आग्रह चालूच राहिला. मग रामभाऊंनी सांगितलं, आम्ही एका समितीतून परदेशात आलो आहोत आणि त्यामध्ये हा सत्तारूढ पक्षाचा, हा विरोधी पक्षाचा असं आम्ही मानत नाही. रामभाऊ माळगींच्या या उत्तराचं फार छान असं स्पिरिट असलं पाहिजे असा अभिप्राय व्यक्त करून कौतुक केलं गेलं. महात्मा गांधी संस्था या मॉरिशसमधल्या संस्थेत पुष्कळ विद्यार्थी शिकतात. संस्कृत आणि हिंदी या भाषा शिकवण्याची सोय तिथे आहे. हिंदू धर्म हा एक परीक्षेचा, 3 तास परीक्षेचा 100 मार्कांचा पेपर असणारा विषय आहे हेही रामभाऊंनी टिपून घेतलं. का कॅनडा, केनिया या देशात भारतीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदू स्वयंसेवक संघ, दीनदयाळ संशोधन संस्था आणि फ्रेंड्स ऑफ इंडियाचं शिस्तबद्ध कार्य सुरू असल्याचं रामभाऊंनी पाहिलं होतं. इंग्लंडमध्ये 11 ठिकाणी संघशाखा सुरू असून संघाच्या मालकीची 4 कार्यालये आहेत. तिथे 23 उपशाखा आहेत. अमेरिकेत भारतीय स्वयंसेवक संघाच्या न्यूयॉर्क, शिकागो आणि वॉशिंग्टन इथेही शाखा आहेत, तर अन्य 45 ठिकाणी स्वयंसेवक आहेत असं त्यांना आढळलं. अमेरिकेतल्या संघाच्या स्वयंसेवकांनी भारतीय आपदग्रस्तांसाठी प्रासंगिक मदत देत असतानाच भारत विकासासाठी कायम स्वरूपाचा निधी ट्रस्ट रूपानं उभारण्यास प्रारंभ केलेला त्यांना आढळलं. अथेन्सच्या विमानतळावर स्वच्छतागृहावर स्त्री आणि पुरुष यांच्याकरता स्वतंत्रपणा दाखवण्यासाठी एकावर पुरुषाचा बूट चित्रित केलेला आहे, तर दुसऱ्यावर स्त्रियांची उंच टासांची चप्पल दाखवली आहे. मनुष्य जाऊन त्यांच्या वस्तू तिथे निदर्शक झाल्या आहेत हेही रामभाऊंनी पाहिलं. अंडरग्राऊंड रेल्वे लंडन, न्यूयॉर्क, टोरांटो इथे आहेत. टोरांटोच्या अंडरग्राऊंड रेल्वेला सबवे म्हणतात. कल्याण, ठाणे, मुंबईच्या लोकल ट्रेन्सप्रमाणेच त्या धावतात. अत्यंत स्वच्छ असलेली स्टेशन्स, क्लासलेस परंतु इंटर वर्गासारख्या सोयी, ऑटोमॅटिक दरवाजे बंद होण्याची सोय, त्यामुळे गाडीला लोंबकळत जाण्याची सोय बंद. कल्याण, ठाणे, डोंबिवली स्टेशनवरच्या लोकल प्रवाशांचे हाल पाहिले आणि अनुभवलेले असल्यामुळे इकडचा गर्दीच्या वेळचा रेल्वे प्रवासही किती सुखाचा असतो हे रामभाऊंना पाहायला मिळालं. इंग्रजीशिवाय जगात चालत नाही हा भारतीय गैरसमज इटलीमध्ये आल्यानंतर गळून पडतो. इंग्रजीची लिपी रोमन असल्यामुळे पाट्या इंग्रजीमध्ये वाटतात, पण सर्व व्यवहार पूर्णपणे इटालियन भाषेमध्ये चाललेले असतात. रोम हे जगाचं टुरिस्ट सेंटर आहे, पण इंग्रजीशिवायही ते ठीक आहे हेही रामभाऊंनी अनुभवलं. परदेशातलं वैभव पाहून ते आपल्या भारताला केव्हा प्राप्त होईल, ते लवकर प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला स्वतःला काय करता येईल याचा विचार करत रामभाऊ मायदेशी परतले. याच सुमाराला रामभाऊंचा एकुलता एक मुलगा जयंता वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. तो आता रामभाऊंना वकिली व्यवसायामध्ये मदत करू लागेल अशी अनेकांची अटकळ असताना तो संघाचा प्रचारक म्हणून जाण्यासाठी निघाला. रामभाऊंनी त्याला आनंदानी संमती तर दिलीच, पण एरवी अवास्तव खर्च न करणाऱ्या रामभाऊंनी त्याच्या निरोप समारंभाची निमंत्रण पत्रिका छापून मुद्दाम एक छोटासा समारंभ घडवून आणला. त्याच्या महाविद्यालयीन प्राचार्यांनाही त्यांनी समारंभामध्ये सामावून घेतलं. आपलं ध्येयवादी मार्गक्रमण पुढच्या पिढीतही चालू राहील असा विश्वास त्यांना वाटला. माजी सैनिकांच्या संदर्भात सरकार अनुसरित असलेल्या धोरणाबाबत रामभाऊ असमाधानी होते. कोल्हापूर इथल्या प्रादेशिक कार्यालयामार्फत त्यांनी या संदर्भामध्ये माहिती गोळा करणं, विविध माजी सैनिकांच्या खेडेगावांमधून त्यांच्या समस्यांविषयीची माहिती संकलित करणं इत्यादी कामं सुरू केली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधल्या माजी सैनिकांचे प्रश्न धसाला लावण्याचा रामभाऊंचा निर्धार होता. काळंबावाडी दूधगंगा प्रकल्पासाठी टाकळी गावच्या माजी सैनिक असलेल्या खातेदारांना त्यांच्याकडे असलेल्या जमिनी ताब्यात घेण्याबाबत शासनानं नोटिसा दिलेल्या आहेत. मुक्त सैनिकाला जमिनी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची योजना एकीकडे शासन राबवित असताना दुसरीकडे मात्र मुक्त सैनिकांना भूमिहीन करण्याचा हा प्रकार अचंबा वाटण्यासारखा आहे असं रामभाऊंनी शिवराज पाटील साकूरकर यांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये म्हटलं होतं. रामभाऊंनी त्या पत्रामध्ये पुढे लिहिलं की माझ्या कोल्हापूर दौऱ्यात मी टाकळी गावी भेट दिली. या गावचे 1400 लोक सैन्यामध्ये निरनिराळ्या हुद्द्यांवर आहेत. संपूर्ण टाकळीची लोकसंख्या 5000 आहे. शेतजमिनीचं क्षेत्र केवळ 1600 एकरांचं आहे, म्हणजेच सरासरी दरडोई 15-20 गुंठे जमीन प्रत्येकाला पडते. उद्योगधंद्यांचं अन्य कोणतंही साधन या गावामध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे मुक्त सैनिकांचा उदरनिर्वाह होत नाही. वास्तविक पुनर्वसनासाठी मुक्त सैनिकांना या गावामध्ये अधिक जमीन उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याबाबत सत्वर तपशीलवार चौकशी होऊन या गावच्या भूसंपादनाच्या चालू असलेल्या कारवाईला स्थगिती मिळणं अत्यंत जरुरीचं आहे. टाकळी गावी सैनिक भरती केंद्र सुरू करावं, सैनिक स्कूल सुरू करावं, टाकळी पोस्ट ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, लष्कराचं एक कॉटेज हॉस्पिटल सुरू करावं, साखर कारखान्यांच्या नोकरभरतीत मुक्त सैनिकांना प्राधान्य द्यावं, दत्तवाडी ते टाकळी हा रस्ता डांबरी व्हावा, तसंच या गावी छोटे उद्योगधंदे सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि त्यासाठी एक व्यापक योजना आखण्यात यावी, माजी सैनिकांच्या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ व्हावी अशा मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक नमूद केल्या. कोल्हापूर सकाळनं देशरक्षकांची उपेक्षित गावं या शीर्षकाची दशरथ पारेकर यांची जी लेखमाला 1981 ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केली होती तिचीही रामभाऊंनी लगेच दखल घेतली. त्या दैनिकाचे तत्कालीन संपादक विजय कुवळेकर यांची कोल्हापूर दौऱ्यात मुद्दाम भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. अशी असंख्य कामं दत्तक घेऊन रामभाऊंची खासदारकी बहरत होती, फुलत होती. कच्च्या कायद्यांचा त्यांनी हाताळलेला प्रश्न म्हणजे रामभाऊंच्या सर्वस्पर्शी कर्तृत्वाचा जणू काही आलेखच होता.